अगे कारभार ने लवकर ये, अजूगर मला प्यायला पाणी दे।
काय बोधने, सकाळी 7 वाजता मांजर पिशवीत घालून सोडायला गेला, त्या आता सांच्याला 7 वाजता येतं वय, काय करत होता एवढ्याला?
अग मी 4 वेळा मांजर घराबाहेर सोडलं आणि ते पुन्हा परत आलं, हे तुला माहिती आहे ना
वय?
ह्या खेपेला मी मांजर घेऊन छान पार जंगलात गेलो आणि तिथं मांजर सोडलं।
असं वय, पुढं काय झालं?
काय पुढं ना माग, अग घरी यायचा रस्ता विसरलो की।
अहो काय बोलताय काय धनी, मग तुम्ही घरी कसे आलात?
कसे म्हणजे, त्या मांजरीच्या मागून मागून
जावा तिकडे मांजरीच्या माग।
अग 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 अशी रागाने लटपट 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 चालली।